करोड़ रुपये लगे।
राम राम। माऊली वाघ बोलतो गेवरेहून सरपंच। चिसोका कोमल व चिरंजीव सत्यम यांचा विवाह सोहळा दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयोजित केला आहे, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार या विवाह सोहळ्यास उपस्थित राहावे या आग्रहाचे निमंत्रण। स्थळ गेवराई खुर्द, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।